ब्राह्मे मुहूर्ते चोद्धाय चिन्तयेदात्मनोहितं स्मरणं वासुदेवस्य कुर्यात् कलिमलापहं श्रीमद्रामाभिधानं विधुतकलिमलं ब्रह्मधर्मस्य मूलं स्मृत्वा ब्राह्मे मुहूर्ते सकलसुकृतिभिः सम्प्रबद्धैरुपास्यं स्मृत्वा मन्वत्रिमुख्यानपि निखिलमुनीन् धर्मधामप्रदीपान् विश्वादर्शं विधास्य विमलमतिकृते धर्मशास्त्रस्य सारं मनोयवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि धर्मप्रोज्झितकैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतम् पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः कृष्णत्वदीयपदपङ्कजपञ्जरां तम् अद्यैव मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाणसमये कफवातपित्थैः कण्ठावरोधनविधौ स्मरणं कुतस्ते कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलात्सूर्यो यथा पद्मं नरकादुद्धराम्यहं सकृन्नारायणे चुक्त्वा पुमान् कल्पशतत्रयं गङ्गादिसर्वतीर्थेषु स्नातो भवति पुत्रका सकृदुच्चरितं येन हरिरित्यक्षरद्वयं बद्धपरिकरस्तेन मोक्षाय गमनं प्रति ध्यायेदादित्यसङ्काशं वासुदेवं चतुर्भुजं शङ्खचक्रगदा पद्मवनमालाविराजितं तत्पादोदकजां धारां निपतन्तीं स्वमूर्धनि चिन्तयेद्ब्रह्मरन्ध्रेण प्रविशन्तीं स्वकान्तनुं तया संक्षालितं सर्वमन्तर्देहगतं मलं महर्षिर्भगवान् व्यासः कृत्वे मां संहितां पुरा श्लोकैश्चतुर्भिर्धर्मात्मा पुत्रमध्यापयत्सुकं मातापितृसहस्राणि पुत्रदारशतानि च संसारेष्वनुभूतानि यान्ति यास्यन्ति चापरे हर्षस्थानसहस्राणि भयस्थानशतानि च दिवसे दिवसे मूढ मा विशन्ति न पण्डितम् ऊर्ध्वबाहुर्विरोम्येष न च कश्चिच्छृणोति मे धर्मादर्धश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते न जातु कामान्न भयान्न लोभाद्धर्मं च चेत् जीवितस्यापि हेतोः धर्मो नित्यसुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्यो हेतुरस्य तु अनित्यः इमां भारतसावित्रीं प्रातरुद्धाय यः पठेत् स भारतफलं प्राप्य परं ब्रह्माधिगच्छति दधिमधुरं मधुमधुरं द्राक्षामधुराशितापि मधुरैव मधुरादपि मधुरतरं मधुरानाथस्य नाम यद्गीतं मृद्वीकारसितासिता समसितास्फीतं निपीतं पयः स्वर्वातेन सुधाव्यधायि कतिधारम्भाधरखण्डितः सत्यं ब्रूहि मदीयजीव भवता भूयो भवे भ्राम्यता कृष्णेत्यक्षरयोरयं मधुरिमोद्गारः क्वचिल्लक्षितः हे जिह्वेरससारज्ञे सर्वदा मधुरप्रिये नारायणाख्यं पीयूषं पिब जिह्वे निरन्तरं जिह्वे कीर्तय केशवं मुररिपुं ಚೇತೋ ಭಜ ಶ್ರೀಧರಂ ವಾಣಿದ್ವಂದ್ವ ಸಮಚ್ಚಯಾಚ್ಯುತ ಕಥಾ ಶ್ರೋತ್ರದ್ವಯತ್ವಂ ಶೃಣು ಕೃಷ್ಣಂ ಲೋಕಯಲೋಚನದ್ವಯ ಹರೇರ್ಗಚ್ಛಾಂಘ್ರಿ ಯುಗ್ಮಾಲಯಂ ಜಿಘ್ರಘ್ರಾಣ ಮುಕುಂದ ಪಾದ ತುಳಸೀಂ ಮೂರ್ಧನ್ನ ಮಾಧೋಕ್ಷಯಂ ಯೋಗೋಶತಂ ಕನಕಶೃಂಗಮಯಂ ದದಾತಿ ವಿಪ್ರಾಯ ವೇದ ವಿದುಷೇ ಚ ಬಹುಶ್ರುತಾಯ ಪುಣ್ಯಾಂ ಚ ಭಾರತ ಕಥಾಂ ಶೃಣುಯಾಚ್ಚ ನಿತ್ಯಂ ತುಲ್ಯಂ ಫಲಂ ಭವತಿ ತಸ್ಯ ಚ ತಸ್ಯ ಚೈವ ಪ್ರಾತಸ್ಮರಾಮಿ ಖಲು ತತ್ ಸವಿತುರ್ವರೆಣ್ಯಂ ರೂಪಂ ಹಿ ಮಂಡಲ ಮೃಚೋಧ ತನುರ್ಜಿಜೂಂಷಿ ಸಾಮಾನಿ ಯಸ್ಯ ಕಿರಣಾಃ ಪ್ರಭವಾದಿ ಹೇತುಂ ಬ್ರಹ್ಮಾಹರಾತ್ಮಕಮಲಕ್ಷ್ಯಮಚಿಂಚರೂಪಂ ಪ್ರಾತರ್ನಮಾಮಿ ತರಣಿಂ ತನುವಾಂಗ್ಮನೋಭಿಃ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರಪೂರ್ವಕ ಸುರೈರ್ನೃತಮರ್ಚಿತಂ ಚ ವೃಷ್ಟಿಪ್ರಮೋಚನ ವಿನಿಗ್ರಹ ಹೇತುಭೂತಂ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಪಾಲನ ಪರಂ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕಂ ಚ ಪ್ರಾತರ್ಭಜಾಮಿ ಸವಿತಾರಮನಂತ ಶಕ್ತಿಂ ಪಾಪೌಘ ಶತ್ರುಭಯರೋಗಹರಂ ಪರಂ ಚ ತ್ವಂ ಸರ್ವಲೋಕಕಲನಾತ್ಮಕ ಕಾಲಮೂರ್ತಿಂ ಸಂಸಾರಬಂಧನ ವಿಮೋಚನಮಾದಿದೇವಂ ಶ್ಲೋಕತ್ರಯಮಿದಂ ಭಾನೋಃ ಪ್ರಾತಃ ಪ್ರಾತಃ ಪಠೇತ್ತು ಯಃ ಸಸರ್ವವ್ಯಾಧಿ ನಿರ್ಮುಕ್ತಃ ಪರಂ ಸುಖಮವಾಪ್ನುಯಾತ್ ಪ್ರಾತಸ್ಮರಾಮಿ ಗಣನಾಥಮನಾಥ ಬಂಧುಂ ಸಿಂಧೂರಪೂರಪರಿಶೋಭಿತಗಂಡಯುಗ್ಮಂ ಉದ್ದಂಡ ವಿಘ್ನ ಪರಿಖಂಡನ ಚಂಡದಂಡಂ ಆಖಂಡಲಾದಿಸುರನಾಯಕ ಬೃಂದವಂದ್ಯಂ ಪ್ರಾತರ್ನಮಾಮಿ ಚತುರಾನನ ವಂದ್ಯಮಾನಂ ಇಚ್ಛಾನುಕೂಲಮಖಿಲಂಚ ವರಂ ದದಾನಂ ತಂ ತುಂದಿಲಂ ವಿರಸನ ಪ್ರಿಯ ಯಜ್ಞಸೂತ್ರಂ ಪುತ್ರಂ ವಿಲಾಸಚತುರಂ ಶಿವಯೋಃ ಕುಮಾರಂ ಪ್ರಾತರ್ಭಜಾಮ್ಯಭಜತಂ ಖಲು ಭಕ್ತಶೋಕದಾವಾನರಂ ಗಣವಿಭುಂ ವರಕುಂಜರಾಶ್ಯಂ ಅಜ್ಞಾನಕಾನನ ವಿನಾಶನ ಹವ್ಯವಾಹಂ ಉತ್ಸಾಹವರ್ಧನಮಹಂ ಸುತಮೀಶ್ವರಸ್ಯ ಶ್ಲೋಕತ್ರಯಮಿದಂ ಪುಣ್ಯಂ ಲೋಕತ್ರಯ ವಿಭೂಷಣಂ ಪ್ರಾತರುದ್ಧಾಯ ಸತತಂ ಯಃ ಪಠೇತ್ ಪ್ರಯತಃ ಪುಮಾನ್ ಸ ಸರ್ವಭೋಗಾನಾಪ್ನೋತಿ ಗಣಾಧಿಪಪದಂ ತತಃ ಪ್ರಾತಸ್ಮರಾಮಿ ಶರದಿಂದುಕರೋಜ್ವಲಾಭಾಂ ಸದ್ರತ್ತವತ್ಸಕಲಕುಂಡಲಹಾರಶೋಭಾಂ ದಿವ್ಯಾಯುಧೋರ್ಜಿತಸುನೀಲಸಹಸ್ರಹಸ್ತಾಂ ರಕ್ತೋತ್ಪಲಾಭಚರಣಾಂ ಮನಸಾ ಪರೈಷಾಂ ಪ್ರಾತರ್ನಮಾಮಿ ಮಹಿಷಾಸುರಚಂಡಮುಂಡಶುಂಭಾಸುರ ಪ್ರಮುಖದೈಚ ವಿನಾಶದಕ್ಷಾಂ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರರುದ್ರಮುನಿಮೋಹನಶೀಲಶೀಲಾಂ ಚಂಡೀಂ ಸಮಸ್ತಸುರಮೂರ್ತಿಮನೇಕರೂಪಾಂ ಪ್ರಾತರ್ಭಜಾಮಿ ಭಜತಾಮಖಿಲಾರ್ಥದಾತ್ರೀಂ ಧಾತ್ರೀಂ ಸಮಸ್ತಜಗತಾಂ ದುರಿತಾಪಹಂತ್ರೀಂ ಸಂಸಾರಬಂಧನ ವಿಮೋಚನ ಹೇತುಭೂತಾಂ ಮಾಯಾಂ ಪರಾಂ ಮುನಿಭಿರಂತರುಪಾಶ್ಯಮಾನಾಂ ಶ್ಲೋಕತ್ರಯಮಿದಂ ದೇವ್ಯಾಶ್ಚಂಡಿಕಾಯಾಃ ಪಠೇನ್ನರಃ ಸರ್ವಾನ್ ಕಾಮಾನವಾಪ್ಯೇಹ ದೇವೀ ಲೋಕೇ ಮಹೀಯತೆ ಪ್ರಾತಸ್ಮರಾಮಿ ಭವಭೀತಿಹರಂ ಸುರೇಶಂ ಗಂಗಾಧರಂ ವೃಷಭವಾಹನಮಂಬಿಕೇಶಂ ಖಟ್ವಾಂಗಶೂಲವರದಾಭಯಹಸ್ತಮೀಶಂ ಸಂಸಾರರೋಗಹರನೌಷಧಮದ್ವಿತೀಯಂ ಪ್ರಾತರ್ನಮಾಮಿ ಗಿರಿಶಂ ಗಿರಿಜಾರ್ಥದೇಹಂ ಸರ್ಗಸ್ಥಿತಿ ಪ್ರಣಯಕಾರಣಮಾದಿದೇವಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಂ ವಿಜಿತವಿಶ್ವಮನೋಭಿರಾಮಂ ಸಂಸಾರರೋಗಹರನೌಷಧಮದ್ವಿತೀಯಂ ಪ್ರಾತರ್ಭಜಾಮಿ ಶಿವಮೇಕಮನಂತಮಾದ್ಯಂ ವೇದಾಂತವೇದ್ಯಮನಘಂ ಪುರುಷಂ ಮಹಾಂತಂ ನಾಮಾದಿಭೇದರಹಿತಂ ಚ ಷಡ್ಭಾವಶೂನ್ಯಂ ಸಂಸಾರರೋಗಹರನೌಷಧಮದ್ವಿತೀಯಂ ಪ್ರಾತಃ ಸಮುದ್ಧಾಯ ಶಿವಂ ವಿಚಿಂತ್ಯ ಶ್ಲೋಕತ್ರಯಂ ಯೇನು ದಿನಂ ಪಠಂತಿ ತೇ ದುಃಖಜಾತಂ ಬಹುಜನ್ಮ ಸಂಚಿತಂ ಹಿತ್ವಾ ಪದಂ ಯಾಂತಿ ತದೇವ ಶುಂಭೋ ಪ್ರಾತಸ್ಮರಾಮಿ ಭವಭೀತಿ ಮಹಾರ್ತಿಶಾಂಚೈ ನಾರಾಯಣಂ ಗರುಡವಾಹನಮಬ್ಜನಾಭಂ ಗ್ರಾಹಾಭಿಭೂತವರವಾರಣ ಮುಕ್ತಿಹೇತುಂ ಚಕ್ರಾಯುಧಂ ತರುಣವಾರಿಜಪತ್ರನೇತ್ರಂ ಪ್ರಾತನ್ನಮಾಮಿ ಮನಸಾ ವಚಸಾ ಚ ಮೂರ್ಧ್ನಾ ಪಾದಾರವಿಂದಯುಗಳಂ ಪರಮಶ್ಯ ಪುಂಸಃ ನಾರಾಯಣಶ್ಯ ನರಕಾರ್ಣವತಾರಣಶ್ಯ ಪಾರಾಯಣ ಪ್ರವಣ ವಿಪ್ರಪರಾಯಣಶ್ಯ ಪ್ರಾತರ್ಭಯಾಮಿ ಭಜತಾಮಭಯಂಕರಂ ತಂ ಪ್ರಾಕ್ ಸರ್ವಜನ್ಮ ಕೃತ ಪಾಪ ಭಯಾಪಹೃತ್ಯೈ ಯೋಗ್ರಾಹವಕ್ತ್ರ ಪತಿತಾಂಘ್ರಿ ಗಜೇಂದ್ರ ಘೋರ ಶೋಕ ಪ್ರಣಾಶಂ ಅಕರೋದ್ಧೃತ ಶಂಖ ಚಕ್ರಃ ಶ್ಲೋಕತ್ರಯಮಿದಂ ಪುಣ್ಯಂ ಪ್ರಾತಃ ಕಾಲೇ ಪಠೇತ್ತು ಯಃ ಲೋಕತ್ರಯ ಗುರುಸ್ತಸ್ಮೈ ದದ್ಯಾದಾತ್ಮಪದಂ ಹರಿಃ ಬ್ರಹ್ಮಾ ಮುರಾರಿಸ್ತ್ರಿಪುರಾಂತಕೋಗ್ನಿಃ ಭಾನುಶ್ಯಸಿ ಭೂಮಿಸುತೋ ಬುಧಶ್ಚ ಗುರುಶ್ಚ ಶುಕ್ರಶ್ಚ ನಿರಾಹುಕೇತವಃ ಕುರ್ವಂತು ಸರ್ವೇ ಮಮ ಸುಪ್ರಭಾತಂ ಭೃಗುರ್ವಸಿಷ್ಠಕ್ರತುರಂಗಿರಾಶ್ಚ ಮನುಃಪುಲಶ್ಚ ಪುಲಹಶ್ಚ ಗೌತಮಃ ರಭ್ಯೋ ಮರೀಚಿಶ್ಚ ವನಶ್ಚ ದಕ್ಷಃ ಕುರ್ವಂತು ಸರ್ವೇ ಮಮ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸನತ್ಕುಮಾರಃ ಸನಕಃ ಸನಂದನಃ ಸನಾತನೋಪ್ಯಾಸುರಿಪಿಂಗಲೌ ಚ ಸಪ್ತಸ್ವರಾಃ ಸಪ್ತರಸಾತಲಾನಿ ಕುರ್ವಂತು ಸರ್ವೇ ಮಮ ಸುಪ್ರಭಾತಂ ಸಪ್ತಾರ್ಣವಾಃ ಸಪ್ತಕುಲಾಚಲಾಶ್ಚ ಸಪ್ತರ್ಷಯೋ ದ್ವೀಪವನಾನಿ ಸಪ್ತ ಭೂರಾದಿಕೃತ್ವಾ ಭುವನಾನಿ ಸಪ್ತ ಕುರ್ವಂತು ಸರ್ವೇ ಮಮ ಸುಪ್ರಭಾತಂ ಪೃಥ್ವೀ ಸಗಂಧಾ ಸರಸಾಸ್ತಥಾಪಃ ಸ್ಪರ್ಶೀಜ ವಾಯುರ್ಜ್ವಲನಃ ಸ ತೇಜಃ ನಭಃ ಸ ಶಬ್ದಂ ಮಹತಾ ಸಹೈವ ಕುರ್ವಂತು ಸರ್ವೇ ಮಮ ಸುಪ್ರಭಾತಂ ಇತ್ಥಂ ಪ್ರಭಾತೆ ಪರಮಂ ಪವಿತ್ರಂ ಪಠೇ ಸ್ಮರೇದ್ವಾ ಶೃಣುಯಾಚ್ಚ ನಿತ್ಯಂ ದುಃಖ ಪ್ರಣಾಶಸ್ತ್ವಿಹ ಸುಪ್ರಭಾತಂ ಭವೇಚ್ಚ ನಿತ್ಯಂ ಭಗವತ್ಪ್ರಸಾದಾತ್. ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕೋ ನಲೋ ರಾಜಾ ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕೋ ಯುಧಿಷ್ಠಿರಃ ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕಾ ಚ ವೈದೇಹೀ ಪುಣ್ಯಶ್ಲೋಕೋ ಜನಾರ್ದನಃ ಕರ್ಕೋಟಕಶ್ಯ ನಾಗಶ್ಯ ದಮಯಂತ್ಯಾನಲಶ್ಯ ಚ ಋತುಪರ್ಣಶ್ಯ ರಾಜರ್ಷೇ ಕೀರ್ತನಂ ಕಲಿನಾಶನಂ ಅಶ್ವತ್ಥಾಮಾ ಬಲಿರ್ವ್ಯಾಸೋ ಹನುಮಾಂಶ್ಚ ವಿಭೀಷಣಃ ಕೃಪಃ ಪರಶುರಾಮಶ್ಚ ಸಪ್ತೈತೇ ಚಿರಂಜೀವಿನಃ ಸಪ್ತೈತಾನ್ ಸಂಸ್ಮರೇ ನಿತ್ಯಂ ಮಾರ್ಕಂಡೇಯಮಧಾಷ್ಟಮಂ ಜೀವೇದ್ವರ್ಷಶತಂ ಸಾಗ್ರಮಪಮುರ್ಚು ವಿವರ್ಜಿತಃ ಪ್ರಹ್ಲಾದನಾರದ ಪರಾಶರ ಪುಂಡರೀಕ ವ್ಯಾಸಾಂಬರೀಷ ಶುಕಶೌನಕ ಭೀಷ್ಮದಾಲ್ಭ್ಯಾನ್ ರುಕ್ಮಾಂಗದಾರ್ಜುನ ವಸಿಷ್ಠ ವಿಭೀಷಣಾದೀನ್ ಪುಣ್ಯಾನಿಮಾನ್ ಪರಮ ಭಾಗವತಾನ್ ಸ್ಮರಾಮಿ. ಧರ್ಮೋ ವಿವರ್ಧತಿ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಕೀರ್ತನೇನ ಪಾಪಂ ಪ್ರಣಶ್ಯತಿ ವೃಕೋದರ ಕೀರ್ತನೇನ ಶತ್ರುಂ ವಿನಶ್ಯತಿ ಧನಂಜಯ ಕೀರ್ತನೇನ ಮಾದ್ರೀ ಸುತೌ ಕಥಯತಾಂ ನ ಭವಂತಿ ರೋಗಾಃ ಅಹಲ್ಯಾ ದ್ರೌಪದೀ ಸೀತಾ ತಾರಾ ಮಂದೋದರೀ ತಥಾ ಪಂಚಕನ್ಯಾನ್ ಸ್ಮರೇ ನಿತ್ಯಂ ಮಹಾಪಾತಕನಾಶನಂ ಕಶ್ಯಪೋತ್ರಿಭರದ್ವಾಜೋ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರೋಧ ಗೌತಮಃ ಜಮದಗ್ನಿರ್ವಸಿಷ್ಠಶ್ಚ ಸಾಧ್ವೀ ಚೈವಾಪ್ಯರುಂಧತಿ ವಿಶ್ವೇಶೋ ಜನಕೋ ಹ್ಯುಮಾ ಚ ಜನನಿ ಗಂಗಾ ಚ ಮಾತೃಶ್ವಸಾ ಡುಂಠೀ ಭೈರವದಂಡಪಾಣಿ ಸದೃಶಾ ಜ್ಯೇಷ್ಠ ಮಮ ಭ್ರಾತರಃ ಶ್ರೀಕಾಶೀಮಣಿಕರ್ಣಿಕಾ ಚ ಭಗಿನಿ ಭಾರ್ಯಾ ಮಮೇಯಂ ಮತಿಃ ಸತ್ಕರ್ಮಾಣಿ ಸುತಾಸ್ತಯೇವ ಸುಹೃದ ಕಾಶ್ಯಾಂ ಕುಟುಂಬಂ ಮಮ काशी काशीति काशीति त्रिवारं जपठेन्नरः सोऽपि देशान्तरेवासी काशीवासफलं लभेतु अहं काशीं गमिष्यामि तत्रैव निवसाम्यहम् इति ब्रुवाणः सततं काशीवासफलं लभेतु वाराणस्या दक्षिणेऽङ्गे कुक्कुटो नाम वैद्विजः तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्नसुखदो भवेतु वाराणस्युत्तरे भागे सुमन्तुर्नाम वैद्विजः तस्य स्मरणमात्रेण निर्धनो धनवान् भवेतु काश्यान्तु भैरवो देवः संसारभयनाशकः अनेकजन्मजं पापं स्मरणेन विनश्यति विश्वेशं माधवं टुण्ठिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गङ्गां भवानीं मणिकर्णिकां बलिर्विभीषणो भीष्मः प्रह्लादो नारदो ध्रुवः षडैते वैष्णवाः प्रोक्ताः स्मरणं पापनाशनं हरिं हरं हरिश्चन्द्रं हनुमन्तं हलायुधम् एतां संस्मरतः प्रातः हानिस्तस्य न विद्यते सोमनाथं वैद्यनाथं धन्वन्तरिमधाश्विनौ एतां संस्मरतः प्रातः व्याधिस्तस्य न विद्यते कपिलां कामधेनुं च कल्पवृक्षं मणिं तथा समुद्रसहितां लक्ष्मीं कुबेरं चोषसि स्मरेतु नारायणेति वाग्वल्ली चतुरक्षरपल्लवा धर्मार्थकाममोक्षाख्य फलदानात्र संशयः यत्र योगेश्वरकृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् समुद्रवसने देवि पर्वतस्थनमण्डिते विष्णुपत्न्यमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे अनन्तो वासुकिशेषः पद्मनाभश्च कम्बलः शङ्खपालो धार्तराष्ट्रः तक्षकक्काळियस्तथा एतेषां नवनामानि नागानाञ्च महात्मनां सायङ्काले पठेन्नित्यम् प्रातःकाले विशेषतः विषात्तस्य भयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् कोणस्थः पिङ्गळो बभ्रुः कृष्णो रौद्रोऽन्तको यमः सौरिशनैश्चरो मन्दः पिप्पलादेन संस्थुतः एतानि दश नामानि प्रातरुद्धाय यः पठेत् शनैश्चरकृता पीडा न कदाचिद्भविष्यति सुकृतं न कृतं किञ्चिद्दुष्कृतं बहुधा कृतं न जाने जानकी जाने यमाह्वाने किमुत्तरं प्राशब्दोच्चारणेनैव मुखान्निर्यान्ति पातकाः पुनः प्रवेशाभावाय मशब्दस्तु कवाटवतु ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।